नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैजयंती नांदगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नांदेड आणि अकोल्यात सभा. मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी वॉटर ग्रीड योजना महायुतीचं सरकारच आणेल असा विश्वास. भाजप फुटीरतावादी राजकारण करत असल्याचा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप. मतदानासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड उद्या अधिकृतपणे निवृत्त होणार. न्यायमूर्ती संजीव खन्ना स्वीकारणार पदभार. आणि बीड, हिंगोली तसंच नाशिक इथं गृहमतदानाला सुरुवात. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचारानं आता वेग घेतला असून विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा आणि पत्रकार परिषद आज राज्यभरात होत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज राज्यात अकोला आणि नांदेड इथं सभा झाल्या. नांदेडमध्ये विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या 9 मतदारसंघातले उमेदवार आणि लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत मोदी यांनी मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी वॉटर ग्रीड योजना तर विदर्भासाठी नदीजोड योजना महायुतीचं सरकारच राबवू शकेल असा विश्वास व्यक्त केला. अकोला इथं झालेल्या सभेत त्यांनी एक है तो सुरक्षित है हा नारा पुन्हा एकदा दिला. महाराष्ट्रानं 2014 ते 2024 अशी 10 वर्ष भाजपाला सातत्यानं संधी दिली. महाराष्ट्रवासियांची देशभक्ती, राजकीय समज आणि दूरदृष्टी यातून दिसते असं ते म्हणाले. राज्य आणि केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन मोदी यांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा, घराणेशाहीचा आरोप केला. एक है तो सुरक्षित है आणि कटेंगे तो बटेंगे अशा घोषणा देऊन भाजप फुटीरतावादी राजकारण करत आहे असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. ते आज नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. नागपूरच्या मिहानमध्ये आलेला एअरबसचा प्रकल्प हा गुजरातला पळवण्यात आला अशी टीका त्यांनी केली. तत्पूर्वी खरगे यांनी नागपुरातल्या दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाला आदरांजली वाहिली. अमरावतीच्या तिवसा इथं काँग्रेस उमेदवार यशोमती ठाकूर यांच्या प्रचारसभेला त्यांनी संबोधित केलं. उत्तर नागपुरात काँग्रेसचे उमेदवार डॉ नितीन राऊत यांच्या प्रचारार्थ खरगे यांची आज सभा होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अतुल सावे, औरंगाबाद मध्यचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांच्या प्रचारार्थ भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची सभा शहराच्या बजरंग चौकात होत आहे. परभणी इथले महायुतीचे शिवसेना उमेदवार आनंद भरोसे आणि जिंतूरच्या भाजप उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ परभणी इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारसभा घेतली. युती सरकार 10 कलमी योजना राबवणार असून राज्याच्या तिजोरीवर सगळ्यात जास्त अधिकार लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा आणि शेतकऱ्यांचा असल्याचं ते म्हणाले. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा कंधार इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीत 6.5 लाख कोटींचे सामंजस्य करार करून राज्यात उद्योग आणले, मात्र महायुती सरकारनं सर्व उद्योग गुजरातला नेले अशी टीका त्यांनी केली. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं देखील ठाकरे यांनी जनसभेला संबोधित केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बीड इथं परळी विधानसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. जालना इथं काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारार्थ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रचारसभेला संबोधित केलं. त्यानंतर पटोले यांची छत्रपती संभाजीनगर इथं औरंगाबाद पूर्वचे महाविकास आघाडीचे उमेदवार लहू शेवाळे यांच्या प्रचारार्थ सभा झाली. एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आज औरंगाबाद मध्य आणि पूर्व मतदारसंघात पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधला. हर्सुल परिसरात ओवेसी जनसभेला संबोधित करणार आहेत. सत्याला नेहमीच असत्याशी सामना करावा लागतो. महाराष्ट्राप्रमाणेच हिमाचल प्रदेशनेही ऑपरेशन कमळचा सामना केला, पण जनतेनं काँग्रेसच्या गॅरंटीवर आणि सरकारच्या कामकाजावर विश्वास ठेवत पुन्हा सत्ता दिली अशी माहिती हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुखू यांनी दिली. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यावेळी उपस्थित होते. काँग्रेसने कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशात जाहीर केलेल्या गॅरंटी दिल्या नाहीत अशा खोट्या जाहिराती वर्तमानपत्रात देऊन भाजपानं राज्यातल्या जनतेची दिशाभूल केली असा आरोपही त्यांनी यावेळी केला. नाशिक चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातले भाजपचे बंडखोर केदा आहेर आणि आत्माराम कुंभार्डे या दोघांची पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. यापूर्वी भाजपाने मालेगाव बाह्यमधले बंडखोर कुणाल सूर्यवंशी, बागलांडमधले आकाश साळुंखे आणि जयश्री गरुड या तिघांची हकालपट्टी केली होती. विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. यामध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेलं स्मार्ट कार्ड, पारपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन तसंच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद विधानसभा विधान परिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र आदींचा समावेश असल्याचं निवडणूक आयोगानं कळवलं आहे. राज्यात येत्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन अभिनेते विजय गोखले यांनी केलं आहे.
प्रत्येकाने आज मी प्रत्येकाने आपल्याला हा दिलेला मतदानाचा हक्क, मतदानाचा अधिकार हा बजावलाच पाहिजे आणि लोकशाहीचे आपणही एक घटक आहोत हे सिद्ध केलं पाहिजे. तेव्हा जरूर 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 मतदान नक्की करायचं एवढीच विनंती आहे.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 आकाशवाणीवरून प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, यूट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड उद्या रविवारी अधिकृतपणे निवृत्त होणार आहेत. त्यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना देशाचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा काल न्यायालयात शेवटचा दिवस होता. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी दिलेल्या काही महत्वाच्या निकालांमध्ये अयोध्या जमीनवाद, दोन प्रौढांनी सहमतीने ठेवलेल्या समलिंगी संबंधांना मान्यता आणि अविवाहित महिलांना गर्भपाताचा अधिकार यांचा समावेश आहे. त्यांचे हे निर्णय समाज आणि राजकारणावर दूरगामी परिणाम करणारे होते. देशभरात आज राष्ट्रीय विधी सेवा दिन साजरा केला जात आहे. नागरिकांमध्ये कायदेविषयक जनजागृती व्हावी आणि समाजातल्या वंचित घटकांसह सर्व नागरिकांना न्यायप्रक्रियेचा लाभ मिळावा हा यामागचा उद्देश आहे. नागरिकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत शिक्षण देण्यासाठी तसंच विविध प्रकल्प आणि योजनांच्या माध्यमातून विवाद निवारण यंत्रणा मजबूत करून अधिक न्याय्य समाजाची निर्मिती करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. बीड विधानसभा मतदारसंघात आजपासून गृहमतदानाला सुरुवात झाली. 85 वर्षांवरील दिव्यांग असलेल्या पात्र मतदारांच्या घरी जाऊन टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात येत आहे. या मतदारसंघात एकूण 307 नागरिक गृहमतदान करणार असून उद्यापर्यंत हे मतदान चालेल. यासाठी एकूण 22 पथकं नेमण्यात आली आहेत. हिंगोली विधानसभा मतदारसंघातही गृहमतदान सुरू झालं असून यासाठी 18 पथकं रवाना करण्यात आली आहेत. नाशिक विधानसभा मतदारसंघातही गृहमतदान होत असून आज पहिल्या दिवशी सुमारे 100 अधिक ज्येष्ठ नागरिकांनी मतदान केलं. धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात नवडणे शिवारातल्या एका शेतात धुळे पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं गुप्त माहितीवरून केलेल्या कारवाईत 67,20,000 रुपये किमतीचा मद्यसाठा पकडला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नांदेड आणि अकोल्यात सभा. मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी वॉटर ग्रीड योजना महायुतीचं सरकारच आणेल असा विश्वास. भाजप फुटीरतावादी राजकारण करत असल्याचा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप. मतदानासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 पुरावे ग्राह्य धरले जाणार आणि सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड उद्या अधिकृतपणे निवृत्त होणार, न्यायमूर्ती संजीव खन्ना स्वीकारणार पदभार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.